सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 9:31 मिनिट्स मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर 1 मध्ये आपण बोलतो आहोत आपल्या करवी झालेल्या त्या गोष्टींबद्दल जी गोष्ट करणारे आपण होतो पहिले आणि ती गोष्ट जर चांगली असेल जर ती एखादी अचीवमेंट असेल तर खऱ्या अर्थानं आपण पहिले असतो त्यामुळे आपलं सगळ्यांना उदाहरण दिलं जातं आपले दाखले दिले जातात आणि जर गोष्ट पहिल्यांदाच काहीतरी चुकीची वाईट बीट आपल्याकडून घडली असेल तरी सुद्धा असं करू नको हा असं सांगितलं जातं आपलं उदाहरण देऊन तुमच्या आयुष्यातली ती कुठची गोष्ट आहे जी करणार आहे तुम्ही पहिले होतात डेफिनेटली चांगल्या गोष्टी असतील वाईट गोष्टी असतील काहीही असो शेअर करे की एन का से खूबसूरत सा ट्रॅक प्ले हो रहा है हाय हील्स पे नच्चे कालच पाहिला पिक्चर चांगला आहे बजाते राहो बजाते